नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. वक्फ सुधारणा कायदा 2025 स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला असून काही तरतुदींच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सुधारित कायद्यातल्या सगळ्या तरतुदींना स्थगिती देण्यासाठी कोणताही आधार नाही, मात्र काही कलमांना संरक्षणाची आवश्यकता न्यायालयानं व्यक्त केली. वक्फ निर्माण करण्यासाठी व्यक्ती 5 वर्षांसाठी इस्लाम धर्माचा अनुयायी असावा या तरतुदीला स्थगिती देण्यात आली असून एखादी व्यक्ती इस्लाम धर्माचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम तयार होईपर्यंत ही तरतूद स्थगित राहील असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे वक्फ मालमत्तेनं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलं आहे की नाही या वादाचं निवारण करण्यासाठी सरकारनं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सक्षम करणाऱ्या वक्फ सुधारणा कायद्यातील तरतुदीलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईत संस्कृत भाषेतून पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी राज्यपालांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. आचार्य देवव्रत हे 2019 गुजरातच्या राज्यपालपदी आहेत. त्याआधी 12 ऑगस्ट 2015 ते 21 जुलै 2019 या काळात त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती आज राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त विश्वेश्वरय्या यांना विनम्र अभिवादन केलं. सर्जनशीलता आणि दृढ निश्चयाद्वारे नाविन्यपूर्णतेला चालना देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांमध्ये कठीण आव्हानांना तोंड देणाऱ्या अभियंत्यांना शुभेच्छा देत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात नमूद केलं. आमचे अभियंते विकसित भारत बांधण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये महत्वाची भूमिका बजावत राहतील असं ते म्हणाले. देशभरात गावागावात पोहोचलेल्या दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची 66 वर्ष आज पूर्ण होत आहेत. 15 सप्टेंबर 1959 रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली. आज दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे, ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समीटर्सचं विस्तृत जाळं आहे. देशभरातली सर्व शहरं, प्रादेशिक क्षेत्र तसंच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत दूरदर्शन पोहोचलं असून आता मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन NPCI व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातील UPI व्यवहारांची मर्यादा प्रतिदिन 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली असून हा बदल आजपासून लागू झाला. मात्र व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. झारखंडमध्ये हरजारी बागच्या करांडी गावात आज सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 3 नक्षलवादी कमांडर मारले गेले. त्यांच्यावर सुमारे 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. पुणे इथल्या मराठवाडा समन्वय समितीचा मराठवाडा भूषण पुरस्कार धाराशिव इथले डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास पाठक यांना जाहीर झाला आहे. परभणीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या 17 तारखेला हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनी पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांना पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि उत्तराखंडमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही अनेक भागात पाऊस सुरू असून मोठ्या प्रमाणात धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा तसंच छोटे मोठे तलाव, नदी, ओढे तुडुंब भरले असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीचं तातडीनं पंचनामे करून सरसगट नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. माजलगाव धरण 94% भरलं असून धरणातून सध्या 19,804 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सिंदफणा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांनी सावध राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10